इयोब अध्याय 5. आता आरोळी मार, तुला उत्तर देईल असा कोण आहे? असा कोण धार्मिक आहे का ज्याच्याकडे तू जावे? मूर्ख मनुष्याचा राग त्यास मारून टाकतो, जळफाट मूर्खाला ठार मारतो. मी मूर्ख व्यक्तीस मुळावलेले पाहिले, परंतु अचानक मी त्याच्या घराचा तिरस्कार केला. त्याची मुले सुरक्षितेपासून फार दूर आहेत, ते शहराच्या वेशीत चिरडले जातील, त्यांना तारणारा कोणीही राहणार नाही. भुकेल्या मनुष्यांनी त्याची उभे पिके खाऊन टाकली, काट्याकोट्यांच्या वाढलेल्या धान्यही लोकांनी सोडले नाही. लोभी मनुष्यांनी सर्व काही नेले, अडचणी मातीतून येत नाहीत किंवा संकटे रानातून उगवत नाहीत. परंतु जशा थिनग्या वर उडतात तसा मनुष्य स्वतः विग्र निर्माण करतो. परंतु माझ्यासाठी मी स्वतः देवाकडेच वळलो असतो, त्याच्याकडे मी माझे घराने कबूल केले असते. तो ज्या आश्चर्यकारी गोष्टी करतो त्याच्या अद्भुत गोष्टींची सीमा नाही. तो पृथ्वीवर पाऊस देतो आणि शेतावर पाणी पाठवतो. तो नम्र लोकास उच्चस्थानी बसवतो आणि जे राखेत बसून शोक करतात त्यांना तो सुरक्षित उठवतो. तो धूर्तांचे कार्य निष्फळ करतो, म्हणजे त्यांच्या हाताचे कट सिद्धी जाणार नाहीत. तो शहाण्यास त्याच्याच धूर्ततेच्या जाळ्यात अडकवतो. तो हुशार लोकांच्या मसलती लवकर संपुष्टात आणतो. त्यांचा भर दिवसाच अंधाराशी सामना होतो, दिवसा माध्यानात ते रात्र असल्यासारखे साच पडतात. त्यांच्या मुखातील तलवारीपासून तो दरिद्री मनुष्यास आणि बलवंताच्या हातातून गरजवंत मनुष्यास सोडवतो. म्हणून दरिद्री मनुष्यास आशा आहे आणि अन्याय आपले तोंड बंद करते. पहा, ज्या मनुष्याला देव दुरुस्त करतो तो सुखी आहे. म्हणून सर्व शक्तिमानाच्या शिक्षेचा अवमान करू नकोस. तो जखम करतो आणि नंतर तोच पट्टी बांधतो, तो जखम करतो आणि नंतर त्याच्याच हाताने बरे करतो. सहा संकटामधून तो तुझा बचाव करेल. खरोखर सातही संकटात दुष्ट तुला स्पर्श करणार नाही. दुष्काळात अवर्षण तो तुला मृत्यूपासून आणि लढाईत तलवारीपासून वाचवेल. जिबेच्या दुःखदायी वाऱ्यापासून तू झाकला जाशील आणि विनाश तुझ्यावर येईल तेव्हा तू त्यास भिनार नाहीस. तू विनाशास व दुष्काळात अवर्षण हसशील आणि तुला रानपशूची भीती वाटणार नाही. तुझ्या भूमीतील पाषाणासही तुझा करार होईल, जंगली पशुशही तू शांतीने राहशील. तुला समजेल तुझा तंबू त्यांच्यामध्ये सुरक्षित आहे. तू तुझ्या कळपाची पाहणी करशील आणि तुला काही कमतरता आढळणार नाही. तुझे घराने समृद्ध होईल, वनातील कुरणासारखी तुझी संतती वाढेल असे तू पाहशील. जशी कापणीच्या वेळी वाळलेली गव्हाची पेंडी मळणीसाठी आणतात तसा तू वयोवृद्ध होऊन कबरेत येशील. पहा, आम्ही या साऱ्यांचा अभ्यास केला आहे आणि ते सर्व खरे आहे. म्हणून तू आमचे ऐक आणि त्यातून स्वतःसाठी काही शिक.